अध्याय 19. तो येरिहुमाय गयो एन त्या माने तो आगला जाव लाग्यो. तोवे देखा जोकय नावा कादो योक माहो आतो, तो मुख्य जोकादार एन मातलो आतो. इसुकु हे इरा हटी तो खोटपोट कोय, पेन गोर्दी आती त्या हटी त्यालती जोमे नाय, कहाका तो खूब बुटको आतो. तोवे तो आगला दाम दी जाइन त्याल एरा हटी उम्बा जाड़ाओ चढ़ियो, कहाका इसुल ते वाटे कोई जाइना आता. पासे इसु ते ठिकानी येताज नोजेर उचे कोई त्या लाख्या जोकया महार नीचे उतिये, कहाका आजे माल तो गोरवा येना है. तोवे ते गाय कोई नीचे उतीन मोठे खुशे कोई त्या मान पान कोयो, ये इन होगा लोग कुरकुर कोता लाग्या, पापी महा गो ओ रोवा हटी गोयलो है. तोवे जोकाये उबा रोइन मालका लाख्या, मालका देख आय मा आर्दो दोन गोरीबहाल दाहो, एन जुलमे कोय कादा काय लेदारी तर ती चार पोट फिरावी दाहो. इसुई त्या लाख्या आज या गुआल तारण मिवला है, कहाका ओ बी अब्राहमा पोहो है, कहाका महा पोहो टाकाले होदा हटी एन तारा हटी येनलो है. ते यो गोठी वोना तोवे ते त्याहाल योग दाखलो ब्याख्यो, कहाका तो यरुशलमा उंघिया तो एन देवा राज आमी जेनारा है एह कोई त्याहाल वाटे. ते आख्या कादा योग खानदानी माहो त्या राज मिवाळीन फिरी येवा, ये बेते कोई दूर देशाल गोयो. ते त्या दोहो चाकराल हाद्या एन त्याहाल दोहो सिक्का देन आख्या आय यही ताव हो दू यहा वो व्यापार को आ. त्या सेरा लोक त्या विरोध को एत या हटी त्याहाय त्या पहला ने वकील दवाड़ी नाख्या, ये अमा वो राज को वा ओहड़िया में मोरजीना है. पासे एह को जाया का तो राज मिवाड़ीन फिरी येनो तोवे ज्या चाकराल ते पोषा देन लाता त्याहाय व्यापारामाय काय काय मिवाड़िया, ये एवा या हटी ते त्याहाल त्या से हादा हटी आख्या. पासे पोईले त्या हंबूर येन आख्या महाराज तो सिक्को को माये दोह सिक्का मिवाड़ला हता. ते त्या लाख्या शाबास हरा चाकरा तू वाहने गोठी माय बोरसेदार रोई हो, या हटी दोह सेराव तुल अधिकार देनलो है. पासे बिहरे येन आख्या महाराज तो सिक्काओ माये पास सिक्का कमावला हता, त्याल भी ते आख्या तुल भी पास सेहरा वो अधिकार देनलो है. पासे आजू योके येन आख्या महाराज ओ देख तो सिक्को ओ माये रुमालामाय बांधित होईल, कहा का तू कोड़े खा या हटी माल तो दाक लाग्यो, जी तू ये थोव्या नाय ती उसली लेत हो एन जी तू ये पोया नाय त्या कापनी को थो. ते त्या लाख्या अरे खराब चाकरा आय तोज मुयो कोय तो न्याय को हो, आय कोड़ेक माहू हाव जी माये थोव्या नाय ती उसली लाहू एन जी माये पोया नाय त्या कापनी को हो, ए तुल माहिती आता का. पासे तु ये सावकरा पाय मा पोषा वाडियो वो कहा थोव्या नाय थोतो तेर आय येन व्याजा रे वसूल को तो. पासे ते उंघे उबा रवनारा लाख्या यापाने तो सिक्कोला एन जापाय दोहो सिक्का हेता त्याल दा, त्याहाय त्या लाख्या महाराज त्यापाय ते दोहो सिक्को हेता, आय तुम्हा लाखो ज्या कादा पाय है त्याल देवा माई एन जापाय नाय त्या जी है ती बी त्यापाने काढी लेवा माई. आम्ही ज्या मा दुस्मान हा मोनामाय माये त्याहो राज कोवा नाय एहको आता त्याहाल इही लैया एन मा देखते माय टाका. यो गोठियो आखीन तो उचे यरुशलमा से जाय तोवे सोथा अगला चले. पासे एको जाया का जाल जैतुना डोगे आखते है त्या उंघिल्या बेत फागे एन बेथानी या गावा उंघे तो ये पुर्यो तोवे, ते चेल्हा माने बेनिहाल एको आखीन दोवाड़िया तुमा अगलार्या गावामा जा. तोवे ता जाता जावो कादा कोय बोठा नाय ओहड़ा योग फुरक्या पिलका बांधला तुम्हा सापड़ी ती सोडीन लैया, ती कहा सोडता एहकोय कादे तुम्हाल होद्या तर मालकाल या गोरज है एहको आखा. तोवे जहाल दोवाला ता त्या ता गोया तोवे त्याहाल ते आखल्या पोरमाने सापड़िया, ती पिलका सोडे तोवे त्या दोनी त्याहाल आख्या पिलका कहा सोडता, तोवे त्या आख्या मालकाल या गोरज है. पासे त्याहे ती इसुपाय आया एन त्या फाड़के त्या फुरक्या पिलकाव पाथीन त्यावो इसुल बहुता कोया, एन जेहे जेहे तो आगला चाले तेहे तेहे लोक त्या फाड़के वाटे वो पाता गोया. तो जैतुना डोगा उतरते वो जाय पुर्य तोवे होगा चेल्हा टोवो जे मोठे कामे त्याहे देखला ते त्या होगा बदल खुशी कोईन खूब जोर कोई बोमलीन देवा वाखानी कोता आखता लग्या, मालका नावे कोई येणारो राजा सुखी रोवे, होरगामा शांति एन उचल्या लोखामाय देवाल मोठेपन. तोवे लोखा टोवा मान्या कायक पुरुषाय त्या लाख्या गुरुजी तो चेल्हाल दोमकाड, ते आख्या आय तुम्हाला खो या ठावका रोया तर दोगडे बोंबले पासे तो सैरामा येन तोवे तो त्या असे येईन त्या हाटी रोडता रोडता ख्या जर तू निदान आजे शांती गोठी जायले तो तर कोलाहरा होता पेन आम्ही त्यो तो नजरेपाने गुपचूत हवामा येनले होत्यो कहा का अगला तूल ओहडा दिही येणार राहता का तेहा माय तो दुस्मान तो चमखी लाकडा कोट उभो कोई एन तूल गेरिली तूल चमखीन कोंडाडी तूल एन तो पोर सोरहाल माटडामा मिवाडी एन तो माय दोगडा व दोगड रोवा देणारो नाय कहा का तुवय दोये नजर कोली वेव तुये वौखी नाय पासे तो मंदिरामा गोयो एन ता माझे ज्यावेची रोवला आता त्याहाल तो बा तांगाडतो लाग्यो एन त्याहा लाख्या मा गु प्रार्थना गु ओई एको शास्त्र लेखे पेन त्याल तुम्हाय बांढा कापराडा कोला है तो मंदिरामाय दिना हिकाडे पेन मुख्य याजक शास्त्री एन लोखा पुढारी त्या गात कोराहटी येत तेरी काय कोवा ई त्याहाल होमजे नाय कहा का होगा लोक त्या मोन लावीन वनात